जिल्हा तोडून आलो ना
म्हणून झालं जाय झालं चला जाऊ दे
अरे एक मिनिट तुझा फोटो दाखवून
फोटो।